नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नाम यच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्भिश्च मे सप्रीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटेकाका आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 1992 माया अपार्टमेंट नवीन संध्याकाळचे केंद्र तिसरा मंगळवार असल्याने केंद्रात युवा केंद्राचा कार्यक्रम सद्भक्त श्री गजानन कुलकर्णी संचालन करीत आहेत। ते म्हणतात आजचा विषय आहे अनुसंधान, अनुसंधानात कसे राहावे। अनेक अंगाने ते अनुसंधान ठेवताय। ते संतांचे ते सतत आणि सहज असते, साधकांचे मात्र केव्हा केव्हा अधूनमधून प्रयत्नांते असते। याबाबत सद्भक्त श्री मिलिंद दिमये हे सद्भक्त श्री गोळे काका यांची मुलाखत घेतात। यानंतर स्वामीजी उत्सुकपणे बोलतायत। आपले जीवन कॉम्प्लिकेटेड आहे, अनुसंधान मात्र स्वाभाविक असते, कारण आपण मुळातच आत्मरूप आहोत। परंतु आपली देहबुद्धी आड येते, त्यामुळे आत्म्याचे वेगळे मुद्दाम अनुसंधान ठेवायची गरज आपल्याला असते। आपल्याकडून होणारे कोणतेही कर्म हे देह मन बुद्धी यांच्या सहाय्याने होत असल्यामुळे कर्मामध्ये दोष येऊ शकतो। केलेल्या कर्माप्रमाणे फळ मिळणे हा कर्मविभागाचा सिद्धांतच आहे। तेराल तसे उगवते। देह मन बुद्धी या तिन्ही गोष्टी पूर्ण शुद्ध नसल्यामुळे कर्मामध्ये दोष येतो। कर्म करताना मनात विपरीत तरंग उमटतात, रागावलात की त्याचं फळ आलंच। यमधर्माजवळ आपल्या सर्व कर्मांची नोंद होते, म्हणून अलिप्तपणे कर्म करता आले पाहिजे। देहाला बाजूला सारून कर्म करता आले पाहिजे। त्या देहापासून आपण अलिप्त कसे होऊ ते पहावे। ध्यानाने अलिप्तता व अलिप्तस्थिती प्राप्त होते। संतांच्या जीवनात सुख दुःखाचे अनेक प्रसंग येऊनही ते अलिप्त राहू शकतात। गोपाळ कृष्ण, ज्ञानोबा, तुकोबा, स्वरूपानंद यांच्या जीवनात अत्यंत क्लेश आणि दुःख होते। इतर संतांचेही तसेच। रमण महर्षींना कॅन्सर, रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर, गोंदवलेकर महाराजांना दमा, एवढे असतानाही ही संत मंडळी अखंड अनुसंधानातच राहत होती। अनुसंधानातच त्यांची कर्मे होत होती अलिप्तपणे। म्हणून कर्माची फळे आपोआपच परमेश्वरालाच अर्पण होत होती। आपल्या बाबत मात्र कर्मविरागाचा सिद्धांत अटळ असल्यामुळे कुठलेही कर्म करताना त्या कर्मातील मी माझं गेलं तरच त्या कर्माने चित्तशुद्धी होते। हे कर्म मी करीन अथवा आदरले सिद्धी नेईन, येणे संकल्प जयाचे मन विचारे ना। हे कर्म मी करतो किंवा माझ्यामुळे हे सिद्धीला गेलं असा संकल्प मनाला शिवता कामा नये। पूजनीय तात्यासाहेब केतकरांचे एक शिष्य होते। त्यांनी एक एक रुपया वर्गणी गोळा करून एक उत्तम देऊळ बांधले। मोठा उत्सव झाला। उत्सवाची सांगता आली। त्या दिवशी तात्यासाहेब आणि त्यांचे ते शिष्य दोघेच असताना शिष्यांनी तात्यासाहेबांना विचारलं, हे कार्य तर झालं, आता मी काय करावं? त्यावर तात्यासाहेब म्हणाले, आता एक कराव, हे कार्य तुम्ही उत्तम केलं, आता फक्त मी केलं एवढं मनातून काढून टाका, म्हणजे तुम्ही अलिप्त राहू शकाल। कुर्वन्नपि न लिप्यते, करतोय आणि करीत नाही, हा काही केवळ अभिनय नाही। कसं कसं म्हणायचा, केवळ ध्यानानेच अलिप्तता व अलिप्त स्थिती प्राप्त होऊ शकते आणि अशा अलिप्त स्थितीत आत्मानुसंधान सहज राहू शकते। तशी ती सहजता प्राप्त होईपर्यंत साधकाने प्रयत्नपूर्वक सातत्याने नाहम देहो आत्मोहम अखंड काले सोहम सोहम अशा सदा स्वरूपानुसंधानात राहण्याचा अभ्यास करीत राहणे हेच बरे। काय समजतात? एवढे बोलून स्वामीजी हरी हरी म्हणत बोलायचे थांबले। पुढील केंद्र बुधवार दिनांक 31 ऑक्टोबर 1992 माया उपासना संध्याकाळचे केंद्र। हरिपाठातील साधू बोध झाला तो निघून या छेदा ठाईच मुळाला अनुभव कापुराची वाती उजळली होती ठाईच समाप्ती झाली जायची। त्या अभंगावरील निरूपणात सद्भक्त श्री विजय खांडेकर सांगतायत की सद्गुरूकडून होणारा मुख्य बोध तत्वमसी हा आहे। आपला देहोहम हा अज्ञान रूपी काटा काढण्यासाठी सद्गुरूंनी दिलेला बोध अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम या काट्याने पहिला काटा काढायचा आणि मग दोन्ही काटे फेकून द्यायचे। म्हणजे कापुराच्या वातीने उजळल्यानंतर तिची ठाईच समाप्ती होते। त्याप्रमाणे साधकाला झालेल्या सोहम बोधाचा अनुभव त्याच्या ठिकाणीच मिळून जातो। इत्यादी निरूपणानंतर स्वामीजी बहुत अच्छा असे कौतुकोद्गार काढून पुढे उत्स्फूर्तपणे बोलतात। परमार्थ केलाच पाहिजे याची जाणीव बहुतेकांना नसते, पण संसार मात्र निवृत्तीने करण्याचा प्रयत्न चालू असतो, जो अत्यंत अशाश्वत व नाशवंत आहे। मात्र संसाराबरोबरच परमार्थही जिद्दीने करणाऱ्या तुमच्यासारख्या मंडळीचे जीवन सफल होते। अशाश्वत संसाराचा भरोसा न करता भक्तिभावाने परमार्थ करावा। परंतु भक्ती म्हटली की आपल्या काही कल्पना असतात। आळंदी पंढरी करणे, भजन, कीर्तन, प्रवचन, श्रवण हे सर्व भक्तीतच होते, पण भगवंतांना जी भक्ती आणि जो भक्त अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या भक्त भक्तीच्या समजुतीमध्ये फरक आहे। 12वा अध्याय हा भक्तीचा अध्याय आहे हे आपल्याला माहित आहे। भक्तियोगुणाम 12वा अध्याय, यात भक्त कोणाला म्हणायचे? अद्वेष्टा सर्वभूतानाम वगैरे सांगितले आहे। भागवत काळांनी 9 विधा भक्ती सांगितली आहे, శ్రీమంజరి సేవనం, కీర్తనం, విష్ణు స్మరణం, పాద సేవనం, అర్చనం, వందనం, దాస్యం, సత్యం, ఆత్మ నివేదనం ఇత్యాది. మహర్షి నారదాని అక్కడ ప్రకారచే భక్తి సాంగిలి ఆయ అపనే చాట్లే కాయి భక్తి ప్రకార హాతాయి వస్తు మాత్ర పూజనీయ శ్రీ అనంతరావ్ అఠోడె यांनी त्यांचे कीर्तना सांगितलेली भक्ती लक्षणे मला खूप भावून गेली. त्यामध्ये ते म्हणतात, निर्लोभता ही माळ तू गळा घालणे, अक्षय शांतीची वरी मुद्रा लावणे, सद्भक्ती पताका मग निज करी निर्विणे. दासगुरु म्हणे, तरशील बापा तरी या भग सागरी तुझाला भेटेल माझा हरी. ते विचारतात, निर्लोभतेची माळ गळा घातलीस का? मुखावर शांतीची मुद्रा कोरलीस का? हातामध्ये सद्भक्ती पताका धरलीस का? असे असेल तर संत त्याला भक्ती म्हणतात. जे गीतेच्या 12व्या अध्यायात सांगितलेले आहे, संतुष्ट सततम देखे अखंडित प्रसन्नता आथिजेत चित्ता ते फरिगणे नाही समजता संसार दुःखा. अखंडित प्रसन्नता असणे हे भक्ताचे लक्षण. नाही तर फुटली जैसी गोवरी तैसे दिसते मुखावरी हे काही भक्ताचे लक्षण नाही. सदा सर्वदा केव्हाही बघावे तेव्हा खिन्नच. जणू सर्व जगाचे उजे यांच्या डोक्यावर ठेवलेले आहे. सतत काही ना काही कुरकुरतच असणे हाच वावर. प्रसिद्ध लेखक वी.स. खांडेकर म्हणायचे, मनुष्य हा मोठा विचित्र प्राणी आहे. तो सुखाचे आनंदाचे घोट घटाघटा पिऊन टाकतो, परंतु दुःखाच्या आठवणी मात्र कळवीत कळवीत आपल्या बरोबरच्या माणसालाही दुःखी करतो. एकदा रेल्वेच्या दारातून एक प्रौढ जोडते प्रवास करीत होते. त्यांचे शेजारीच एक प्रवासी वर्तमानपत्र वाचित बसलेला होता. पण त्याच्या वाचनात शेजारी बसलेल्या जोडत्याच्या बोलण्याने अडथळा येत होता. म्हणून वाचन बंद करून तो जिज्ञासेने ऐकू लागला. तेव्हा त्यातील भगिनी आपल्या पतीला सातत्याने आपल्या मनातील व्यथा थोड्याशा प्राग्याने सांगत असून प्रति मात्र शांततेने तिची समजूत घालण्याचा निष्फळ प्रयत्न करीत असल्याची त्याला आढळून आले. त्याने त्या पतिराजाने विचारले, या आपल्या सौभाग्याची ना? पतीने मान हलवून होकाराचे उत्तर दिले. त्यावर शेजाऱ्याने पुन्हा विचारले, ह्या काय करतात? काही नोकरी व्यवसाय करतात का? त्यावर तिचे पती शांततेने म्हणाले, होय, सी इज मॅन्युफॅक्चरर. शेजाऱ्याने विचारले, त्या काय मॅन्युफॅक्चर करतात? त्यावर पतीने उत्तर दिले, सी इज मॅन्युफॅक्चरर ऑफ हर ओन सॉरोज. ती आपल्या दुःखाची निर्मिती करते असे आहे. तेव्हा अशा मंडळीच्या मुखावर प्रसन्नता तरी कशी असणार? अशांनी कितीही पूजा अर्चा, तीर्थाचरण, देवदर्शन इत्यादी गोष्टी केल्या तरी त्यांना भक्त म्हणता येणार नाही. भक्ती याचा अर्थ एका परीने अगदी सोपा आणि एका परीने अति अवघड आहे. जर परमभाग्याने कोणाला संत संगती लाभली, गीता ज्ञानेश्वरीचे जाणकाराकडून श्रवण घडले, जन्मजन्म त्याने काही साधना केली असेल तर त्याला ही भक्ती आणि परमार्थ सोपा आहे. नाही तर त्याला अशी भक्ती करणे व परमार्थ साधणे अवघड आहे. एवढे बोलून हरिहरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला. हरिओम तस्से.
या मुकुंदराव, या अभंग म्हणाय का? भजन बिना किंवा पक्षिणी प्रभाते चारी अशीच आहे कोणताही म्हण.
स्वामी जे अनपेक्षित मला प्रयत्न करतो. पक्षिणी प्रभाती सारी आशी जाए, तुलो वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाती सारी आशी जाए, तैसे माझे मन धरियो तुझी आस, तैसे माझे मन धरियो तुझी आस, चरण रात्र दिन चिंतित से, चरण रात्र दिन चिंतित से पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए, पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए, तानवत्स घरी बांधलेसी देवा, तानवत्स घरी बांधलेसी देवा, तानवत्स घरी तानवत्स घरी बांधलेसी देवा, तयार दही भाव मोलचा, तयार दही भाव मोलचा पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए, पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए, नाम भरे देवा, नाम भरे देवा, तू माझा सोयरा, नाम म्हणे देवा, नाम म्हणे देवा, नाम म्हणे देवा, तू माझा सोयरा, झणी मज अहरा, झणी मज अहरा, अनाथांचा नाथ, अनाथांचा अनाथांचा नाथ, नाथ पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए, तिलू वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए, पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए।
हरी हरी, आपण एकदा म्हणाला होतात की सद्गुरूंबरोबर ध्यान करणे व एकट्याने ध्यान करणे यात जमीन आसमानाचा फरक पडतो, याचे कारण काय? घरी सद्गुरु आपल्या समोर आहेत असे समजून ध्यान केल्यावर तसा फायदा होईल का? कारण मी मंगळवारी बुधवारी व शुक्रवारी सकाळी ध्यानाला केंद्रात फारसा येत नाही, पण या वेळेला घरी नियमाने ध्यान करतो, आठवड्यात एक दोन वेळा केंद्रात येतो. कंसात असं म्हटलेलं आहे, हाच प्रश्न आधी दुसऱ्या साधकाने विचारला गेला असल्यास क्षमस्व. प्रश्न हा आपला असतो, आपण विचारायचा. तो जर पूर्वी कोणी विचारला असेल तरी फरक पडत नाही. सद्गुरूंच्या बरोबर ध्यान करणं आणि एकट्याने ध्यान करणं याच्यात फार फार फरक पडतो. मुख्यतः मानसिक भावनिक खूप फरक असतो. सद्गुरूंच्या अस्तित्वाचा, उपस्थितीचा जो प्रभाव आपल्या मनबुद्धीवर, अंतःकरणावर पडलेला असतो, डोळे मिटून घेतल्यानंतर बाहेरचं विश्व संपतं, तरी देखील आत आठवण असते की मी सद्गुरूंच्या समोर बसलेलो आहे. साधना ही अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे आणि नाजूक गोष्ट आहे. ती जर सद्गुरूंच्या सानिध्यात करायला मिळाली तर त्याच्यासारखा दुसरा चांगला उपाय कोणताही नाही, हे तितकंच खरं आहे. साधनेच्या पेक्षा इतर अशा सूक्ष्म किंवा नाजूक गोष्टी त्या जर आठवल्या, सर्वात सूक्ष्म गोष्ट आपल्या जीवनात असणारी जर पाहायची झाली साधने व्यतिरिक्त तर झोप ही आहे. आपल्याला आपल्या घरात कशी झोप लागते, एक भावनिक परिणाम असतो अंतःकरणावर झालेला. आपण आपल्या घरात आहोत, सुरक्षित आहोत, त्यामुळे निवांत आपण झोपू शकतो. पण तीच झोप जर जागा बदलली तर कित्येकांना तिची आळवणी करावी लागते, ती तितकी पटकन येत नाही. याचं कारण नुसतं डोळे मिटल्यामुळे झोप संभवते असं नाही. झोपेकरता देखील जी निश्चिंतता पाहिजे, ती निश्चिंतता असेल तेव्हा झोप उत्तम येते. आणि ती निश्चिंतता नसेल, उदाहरणार्थ अगदी जागा बदल देखील, ध्यान ही त्याच्यापेक्षा कितीतरी नाजूक गोष्ट आहे. ध्यान शक्यतोवर आपल्या घरात करावं, आपल्या केंद्रातलं जे वातावरण आहे त्याला सोडून जर बोलायचं झालं तर आपल्या घरात करावं आणि एका विशिष्ट ठिकाणी करावं. जसं झोप देखील एका विशिष्ट ठिकाणी उत्तम लागते, आपलं जरी घर असलं तरी देखील त्या घरातल्या एका विशिष्ट ठिकाणी झोपण्याची आपल्याला सवय असते, तसं ध्यानाकरता देखील एक वेगळी जागा जर असेल तर जास्त चांगलं. ज्यांना शक्य त्यांनी त्या जागेवर दुसरं काही करू नये. ध्यानाखेरीज ध्यानाकरता वेगळी जागा अथवा वेगळी खोली अथवा जे आपलं देवघर असतं तर तिथं आपण बसावं. अजून एक सूक्ष्म गोष्ट म्हणजे आहार शास्त्रज्ञ असं म्हणतात की आहार ही एक सूक्ष्म गोष्ट आहे. कुठं बसून जेवायचं, ज्या ठिकाणी जेवून जेवून जेवायला बसल्यानंतर आपण निश्चिंत आनंदाने किंवा समाधानाने युक्त असे असतो. पूर्वी म्हणूनच भोजन गृह वेगळं, ध्यानाची अथवा उपासनेची जागा वेगळी. आपण गोष्टींमध्ये वाचतो की क्रोधागार देखील वेगळं. घरातल्या कुठल्याही खोलीत रागवायचं नाही. रागवायचं जर झालं तर जिथून रागवलेले असाल तिथून निघून जा आणि क्रोधागारात जाऊन राग व्यक्त करा. तिथल्या वातावरणातच काय एकाच ठिकाणी राहायचा तो संस्कार होऊन जात. अनेक त्याचे पडसाद सगळीकडे नको उमटायला. आपल्या घरात एका ठराविक ठिकाणी ध्यानाला बसावं. तिथं रोज रोज त्याच ठिकाणी बसल्यामुळं तिथं गेल्याबरोबर ध्यानाची प्रेरणा निर्माण होते. ती जागा शुचिरभूत असावी. हे झालं सद्गुरू समोर नसताना केलेलं ध्यान. एका विशिष्ट ठिकाणी नेहमीच प्रशस्त वाटतं जर ती नेमलेली जागा असेल तर. याला अपवाद, विशिष्ट नेमलेल्या ठिकाणाला असणारा जो अपवाद आहे तर तो म्हणजे आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर ध्यानाला बसलं. पंढरपूरला जर शक्य झालं दर्शन घेऊन बाहेर आला आणि त्या परिसरात ध्यानाला बसला, समोर पांडुरंगाच्या ध्यानाला बसला. कुठल्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पावसला समाधीच्या समोर ध्यानाला बसला, स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये ध्यानाला बसला, हे त्याच्यातले अपवाद आपल्या घरी ध्यानाला बसण्याचे. आणि अपवादच जर करायचं झाला तर सर्वात उत्तम म्हणजे सद्गुरूंच्या बरोबर ध्यान. हे नेहमी शक्य नसल्यामुळे हे जे म्हणतात की मंगळवारी बुधवारी आणि शुक्रवारी मी घरीच ध्यानाला बसतो, तसंच करा. शक्य असेल तर ध्यानाला या. हा लाभ सगळ्यांना मिळावा म्हणून रविवारी ध्यान आहे. आठवड्यातून एकदा देखील पुरेल असं मी तुम्हाला निश्चित सांगतो. त्याच्यापेक्षा जास्त वेळेला यायला जमलं तर जरूर या. मला स्वामीजींच्या अनुग्रहाच्या वाढदिवशी, आपल्याला झालेल्या अनुग्रहाचा वाढदिवस असतो तो साजरा केला जातो हे माहीतच नव्हतं. अनुग्रह झाल्यानंतर साधारणपणाने 3-1 वर्षांनी कळलं की अनुग्रह ज्या दिवशी होतो तर त्या दिवशी स्वामीजींच्याकडे पूजेला काही मंडळी जातात. मला मिलिंद वाटवे म्हणाला की तू विचार स्वामीजींना की मी पूजा करायला येऊ का म्हणून. अनुग्रहाचा वाढदिवस आहे म्हणून मी स्वामीजींना विचारलं. तर स्वामीजी म्हणाले नुसत्या पूजेनी काय होणार, त्याच्याऐवजी तू ध्यानालाच ये असं म्हणाले. मग ध्यानानंतर बघू पूजा वगैरे. म्हणून मी स्वामीजींकडे ध्यानाला गेलो त्या दिवशी. तर मला असं जाणवलं की फारच मोठा फरक पडतो. त्याच्या आधी कधीही मी स्वामीजींच्या बरोबर ध्यानाला बसलेलं नव्हतो. स्वामीजींच्या बरोबर ध्यानाला बसण्याची प्रथाच नव्हती. ते सगळं नंतर निर्माण झालं. मी स्वामीजींच्या बरोबर ध्यानाला बसलो, सगळं आठवलं, स्वामीजींनी अनुग्रह दिला, कारण त्याच खोलीत स्वामीजींनी मला बोलवलं होतं ध्यानाकरता. 6:02 ये असं म्हणाले. मी 6:02 गेलो तर सोहमचे गंभीर श्वास चाललेले होते. स्वामीजी आधीच ध्यानाला बसलेले होते. तिथं हलक्या पावलाने आत जाऊन मी बसलो. एक आसन मांडलेलं होतं. आदल्या दिवशी बोलवलं होतं पण आसन मांडून ठेवलेलं होतं. 7:30 दार किलकिलं झाल्याचं लक्षात आलं. थोडा उजेड आत आला. परत दार हलकेच लावल्यासारखं वाटलं. आणि सरलाताईंचा अतिशय बारीक असा आवाज आला की 7:30 झाले का असं त्या म्हणाले, स्वामीजींना म्हणाल्या. आणि स्वामीजी ज्या प्रसन्नतेने ध्यानातून उठले, मी असं पाहिलं, या प्रश्नाच्या अनुरोधाने विषयांतरच करत आहे की आपल्या सगळ्या अंगावरून स्वामीजी हात फिरवत होते, चेहऱ्यावरून हात फिरवत होते, सगळे केस त्यांनी विस्कटून टाकले, डोक्यावरून हात फिरवत होते, मांडीवरून हात फिरवत होते, पाय लांब पसरले आणि पावलापासून ते मांडीपर्यंत असे. मी जेव्हा उठलो तेव्हा हे सगळं पाहत होतो. इतके आनंद, आनंदामध्ये मस्त असे. त्या गोष्टीचा इतका विलक्षण प्रभाव माझ्यावर पडला. एकूणच ध्यान आणि ध्यानातून उठलेले स्वामीजी, त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरी स्वामीजींनी घेतली आणि ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या स्वामीजींनी वाचल्या. शेजारी स्वामीजींचं भागेश्वर निवासचं घर जर कोणाला माहीत असेल तर दोन दोन खोल्यांचे ते असे ब्लॉक होते, त्याच्यातले एक दोन खोल्या आणि तिसरी एक खोली स्वामीजींनी घेतली होती. त्या दोन दोन खोल्या तशा मोरी वगैरे एका खोलीत स्वयंपाकघराची व्यवस्था अशा त्या खोल्या होत्या. दोन दोन तीन घेतल्यामुळे स्वामीजींच्या त्या तिसऱ्या खोलीत ही मोरी होती आणि शेजारी दुसरंच बिराड होतं. तीन खोल्या स्वामीजींच्या होत्या. त्या मोरीवर त्यांनी एक फळी टाकली होती, खाली ग्रंथ ठेवलेले असत. ती कारण ती मोरी वापरती नव्हती, स्वामीजींची वापरती मोरी वेगळी होती. तिथं ग्रंथ ठेवलेले होते खाली आणि वर गादी वगैरे फळीवर ठेवून स्वामीजी ध्यानाला बसत असत. मला असं वाटलं की केवढं दैवी वातावरण. म्हणून मी त्याच्या तो रविवार होता नेमका, त्याच्यानंतर येणाऱ्या रविवारी देखील मी स्वामीजींना विचारलं की आपल्याबरोबर ध्यानाला बसायला येऊ का. त्यांनी थोडासा विचार केला, विचारात पडल्यासारखे झाले आणि म्हणाले ये 6:02 ये. तिसऱ्या रविवारी देखील मी विचारलंच की आपल्याबरोबर ध्यानाला बसण्यासाठी येऊ का, तर ते म्हणाले की ये आणि इथून पुढे दर रविवारी येत जा. मी स्वामीजींनी म्हणलं की माझ्याबरोबर नाना येतो, माझ्या घरी ध्यानाला रोज नाना येत असतो, तर मी नान्यालाही येऊ देत का. येऊ देत म्हणाले, तुम्ही दोघंही या. त्या दिवशी आम्ही दोघं ध्यानाला गेलो आणि ते जेव्हा मिलिंद पंकज सुनील शशांक या सगळ्यांना समजलं तेव्हा त्यांनी दुकानात विचारलं की मकरंद आणि नाना ध्यानाला येतात तर आम्ही येऊ का, या म्हणाले. तेव्हापासून स्वामीजींकडे सकाळी ध्यानाला जाण्याची प्रथा सुरू झाली. रविवारचं ध्यान कसं सुरू झालं ते मी तुम्हाला जाता जाता सांगतोय. आणि मग जेव्हा माया अपार्टमेंट झालं तेव्हा हेच ध्यान आणि आम्ही जाणार ठरलेलेच होतो, तर मग सर्वांबरोबरच करू असं स्वामीजींनी ठरवलं आणि मग केंद्रातच सांगितलं की स्वामीजींबरोबर ध्यानाला बसायचं आहे. मला असं वाटतं की या ध्यानाचा फार खोल परिणाम निश्चितपणाने झाला. जमीन आसमानाचं अंतर याच्यामध्ये असतं अशा करता की उपस्थितीची जी आठवण असते अंतर्यामी ती मोठी आल्हाददायक असते, पवित्र असते. आणि त्यामुळं आपली साधना देखील नकळत खूप खूप चांगली होते. पण याचाही खूप अतिरेक असायला पाहिजे असं नाही. आपल्या या विशिष्ट कामाच्या संदर्भामध्ये आता ही गोष्ट ठरून गेली, नाहीतर कित्येक संत असे आहेत की त्यांच्याबरोबर साधना करायला मिळणं महामुश्किल, अतिशय कठीण. ते त्यांची साधना एकांतात करतात आणि मग लोकांतामध्ये येतात. पण जर लाभ होत असेल तर जरूर घ्यावा. त्या तऱ्हेने रविवारी सकाळी आपण सर्व येताच आणि माझ्या मते तेवढं पुरे आहे, कारण सद्गुरूंकडून प्रेरणा घेणं ही एक गोष्ट आहे आणि त्याच्या बरोबरीने ते अवलंबित्व व्हायला नको ही दुसरी गोष्ट आहे. ज्यांना शक्य आहे ते रोज येतील, पण ज्यांना शक्य नाही अशा मंडळींनी फक्त एक दिवस जरी यायला मिळालं तरी त्याच्यात कमतरता मानू नये असं मी सांगेन. कारण ध्यान ही इतकी निरालंब गोष्ट आहे, कशावरच अवलंबून नसलेली असायला हवी. त्यामुळे जर प्रसंगवशात स्वामीजींच्या समोर ध्यानाला बसायला तुम्हाला मिळालं नाही तर ध्यान चांगलं होणार नाही अशी एक अडचण न कळत त्याच्यातून निर्माण व्हायची शक्यता आहे. त्यामुळे अशा बेतानी हा संघ धरला पाहिजे, संतांचा संघ देखील, की आपण स्वतंत्रपणाने देखील साधना करायला त्याच वेळेला समर्थ असू आणि त्यांच्या उपस्थितीचा त्यांच्या संगतीचा देखील विलक्षण लाभ आपल्याला होत जाईल. अशा बेताने हे जर पुढे नेलं तर जास्त चांगलं. मी परवा कधीतरी केंद्रात बोलताना म्हटलो की या कामाची एक संघटना म्हणून काही झालं तरी उभी करायची नाहीये, मी ती होऊ देणार नाही, अशा प्रकारे मी एक विधान केलं. त्याच्यावर एक प्रश्न आला की स्वामीजी साधक विश्वाचा उल्लेख करीत असत, आणि साधक विश्व किंवा साधकांचं विश्व असावं असं ते म्हणत असत, हे साधक विश्व संघटना नाही का? कारण मी असं म्हटलेलं होतं की आपल्या कामाचं स्वरूप संघटनात्मक नाहीये, त्यामुळं संघटना याची होऊ देणं मला अपेक्षित नाहीये असं मी म्हटलं होतं. तर हे साधक विश्व स्वामीजी जी कल्पना मांडत होते तर ती मग संघटना नाहीये का? या साधक विश्वामध्ये परस्पर संबंध कसे असावेत? सुख दुःख, परस्परांना मदत कोणत्या पातळीपर्यंत करावी? ती वैयक्तिक करावी का केंद्र म्हणून संघटनात्मक रीतीने असा तो सोडवण्याचा प्रयत्न असावा? केंद्राचा त्याच्यामध्ये सहभाग कसा असावा? स्वामीजींची आणि केंद्राची भूमिका यात काय आहे असा प्रश्न विचारला गेला. हे कार्य कसं स्वरूपानंदांच्या नंतर स्वामी माधवनाथांनी काम सुरू केल्यावर हे काम कशा रीतीने आकाराला आलं ते मी तुम्हाला सांगतो. स्वामी माधवनाथांच्या आधी जे कामाचं स्वरूप होतं ते स्वरूपानंदांच्या प्रकृतीवशात ते एका खोलीमध्ये देसायांच्या घराच्या पडवीला एक खोली करून त्या खोलीमध्ये स्वरूपानंद राहत असत. त्यांची शरीर प्रकृती ही अशक्त होती आणि आलेल्या लोकांशी 5 मिनिटं बोलणं देखील खूप असे. 5 मिनिटाच्या वर त्यांना कोणाची भेटही घेता येत नसे. दर्शनाला स्वरूपानंदांच्या येणं आणि त्या भेटीमध्ये ते जे काही सांगतील, बऱ्याच वेळेला ते सांगत असत ते एखादा ग्रंथ हातात द्यायचे, त्यांनीच लिहिलेला साधक संजीवनी सारखा किंवा ज्ञानेश्वरी नित्यपाठ, त्याच्यातलं कुठलंही एखादं पान उघडा आणि वाचा म्हणायचंय. आणि ते जे वाचन व्हायचं ते स्वरूपानंदांना तुम्हाला काय सांगायचं आहे ते हे सांगायचं आहे असं समजलं जायचं. बऱ्याच वेळेला जी शंका घेऊन व्यक्ती गेलेली असेल त्याचं उत्तर मात्र त्याच्यामध्ये असायचं असा साधकांचा अनुभव आहे. स्वरूपानंदांच्या कार्याचं जे स्वरूप होतं ते अशा प्रकारे होतं. त्यांची सुरुवातीच्या काळात सोहम साधनेचा प्रसार करण्याची एक जिद्दही त्यांच्या ठिकाणी होती, पण शरीर प्रकृतीची साथ नव्हती. आलेल्या लोकांशी ते जरा बोलतही असत. त्याच्यातूनच स्वामी म्हणे अमलानंदा सारखी चांगली पुस्तकं निर्माण झालेली आहेत. पण हे स्वरूपानंदांना फार करता आलं नाही. गणेशनाथ स्वरूपानंदांचे सद्गुरु यांनी जे काम केलं ते अतिशय व्यक्तिगत पातळीवर केलं. इतकं संघटनात्मक स्वरूप नव्हतं गणेशनाथांच्या कार्याला की गणेशनाथांनी ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी पुण्यामध्ये असूनही स्वरूपानंदांना समजलं नाही. त्यांचे अंत्यविधी झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना कळलं की गणेशनाथांनी देह ठेवला. इतकं व्यक्तिगत त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यांच्या घरी लोक जायचे यायचे, ते जे काही बोलत असत ते ऐकायचे, आणि गणेशनाथांनी मात्र सोहम ध्यान साधनेच्या बाबत आपला जसा सोहम ध्यान साधना मेळावा आहे तशा प्रकारचे मेळाव्याचे एक जाहीर उपक्रम मात्र चार पाच केलेले होते. पण मुळात असे उपक्रम जरी झालेले होते तरी देखील एकूण कार्य या प्रकारचं होतं. त्यांचे सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर यांचं जे काम होतं तर ते कोल्हापूरमध्ये विशेष करून होतं आणि नंतर ते रुकडीला येऊन राहिले आणि जे लोक भेटतील तेवढ्या लोकांशी बोलणं चालणं असं त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. फार फार संघटनात्मक असं काम होतं. स्वामी माधवनाथांची नियमित जी प्रवचनं होती त्या प्रवचनांमधून स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ हे प्रथम निर्माण झालं. नंतर स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ या नावाचं एक मंडळ निर्माण झालं. तसं पुण्याच्या विशिष्ट परिस्थितीमुळं प्रवचनाकरता जागा, ऐकण्याची चांगली व्यवस्था, आलेल्या लोकांची वाहनांची व्यवस्था, चपलांची व्यवस्था, एखादा हॉल आवश्यक, असं अशा प्रकारे स्वामीजींचं जे काम होतं त्या कामामध्ये काही व्यवस्था कराव्या लागल्या. ते स्वतः चाळीमध्ये भाड्याने राहत असल्यामुळं काम जर करायचं झालं तर एक जागा तर पाहिजे. या तऱ्हेने त्यांचं वाढत चाललेलं काम होतं त्याला जागा असावी म्हणून माया अपार्टमेंट हे ध्यान मंदिर झालं. ते ध्यान मंदिर झालं म्हणून एक ट्रस्ट झाला. एका लंगोटी करता कसा संसार वाढतो तसं स्वामीजींना कोणी अजून एक वास्तू, कारण वाढणारं काम एवढं होतं की आताचं माया अपार्टमेंट आपण पाहिलं तर कल्पना येते की काहीच नाही असं वाटेल, ते तेव्हा खूप वाटत होतं. अध्यात्म मंगलधाम त्यांना कोणी दिलं आणि तिथं स्वामीजींचं काम सुरू झालं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक प्रकारे संतांच्या भोवती चाललेलं जे काम आहे तर त्या कामाच्या अवतीभोवती ते काम उत्तम होण्यासाठी एक व्यवस्था, एवढं त्याचं स्वरूप होतं. असं करता करता नियमित जमणाऱ्या श्रोत्यांचं जसं मंडळ झालं तसं स्वामीजींनी दुकान विकल्यानंतर एक केंद्र जे सुरू केलं त्याच्यात रोज संध्याकाळी लोक एकत्र यायला लागले. आणि स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर हीच व्यवस्था पुढे चालू राहील. याच्यामध्ये मूळ सांप्रदायिक काम जे आहे ते गणेशनाथांनी जसं एकट्यांनी केलं, स्वरूपानंदांनी केलं, विश्वनाथ महाराजांनी केलं, रामचंद्र महाराज तिखोटेकर अथवा बुटींनी केलं तसंच त्याचं स्वरूप आहे. आणि जे संघटनात्मक काम असावं असं वाटतं याच्यातून काही धोके संघटनात्मक कामामध्ये निश्चित निर्माण होतात. त्याचं स्वरूप असं राहतं. बऱ्याच संतांच्या भोवती कामं उभी राहिली आणि त्याचं एक संघटनेमध्ये रुपांतर झालं. ते अशा करता होतं की कामावर विश्वास बसला की पैसे येत राहतात. पैसे येत राहतात आणि संतांचा जो उपदेश असतो तो उपदेश ऐकणं हे त्याचं जे स्वरूप असतं तर ते स्वरूप भागवलं गेल्यानंतर देखील पैसे येतच राहतात. असं असल्यामुळं मग शाळा चालवा, हॉस्पिटल चालवा, अशा प्रकारची समाजहिताची कामं त्याच्यातून सुरू करावीशी वाटतात. समाजाकडून आलेला पैसा समाजाला परत द्यायचा या भावनेतून. आणि मग ती कामं करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यात कोणीतरी प्रमुख नेमण्याची गरज भासते. आणि मग ते प्रमुख असतात ते आपल्या आपल्या पद्धतीने कामं करत राहतात. हे आपल्याला इथं होऊ द्यायचं नाहीये. कारण या वाढीला तसा अंत नसतो. कोणत्या कोणत्या पारमार्थिक संघटनेची चार चार हॉस्पिटल जरी राहिली असली तरी देखील ती कमी, मग फिरते दवाखाने काढा, आदिवासांपर्यंत पोहोचा. अशा प्रकारे आलेली जी मंडळी असतात ती ज्या कारणाकरता येतात त्याच्यापेक्षा वेगळंच एक सेवेचं दालन सगळ्यांना उघडायला सांगितलं जातं की याच्यात सेवा करा. ही सेवा म्हणजे तुमच्या सद्गुरूंची सेवा आहे. ही गोष्ट आपल्याला होऊ द्यायची नाहीये. तसंच इथं येणाऱ्या मंडळींचा जो स्वाभाविक स्नेह एकमेकांशी निर्माण होईल त्या स्नेहातून त्यांना एकमेकांना जर परस्पर त्यांच्या वैयक्तिक प्रापंचिक अशा अडचणींसाठी हॉस्पिटलायझेशन सारख्या गोष्टी आहेत जर मदत करावीशी वाटली तर ते करू शकतात. पण कोणाला करायची आणि कोणाला नाही करायची आणि आलेल्या लोकांना सारख्या हॉस्पिटल ड्युटीज द्यायच्या हे केंद्राचं काम होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये कोणी अशा प्रकारे जर पाहायला लागलं तर तुम्ही हैराण होऊन जाल असं मी सांगेन. हे झेपणार नाही, याकरता आपण इथं येत नाही आहोत. पण जर यांना अडचण आहे आणि यांचे 10 मित्र आहेत ते त्यांना मदत करत असतील तर ते करत, ते बरोबर आहे. तशा प्रकारे इथं येणाऱ्या लोकांनी एकमेकांमध्ये बंधुभाव साहचर्य असं जितपत निर्माण झालेलं असेल, देवान भावयताने न ते देवा भावयंत व्हा, तुम्ही जेवढी संभावना कराल कोणाची तेवढी तुमची संभावना केली जाईल. या न्यायाने इथं जे सहज घडेल ते घडो, ते घडू नये असं होणार नाही. कारण त्याच्यातून असं लक्षात आलं पहिल्यापासून मी या कामामध्ये असल्यामुळं, कोणी कोणीतरी इन्शुरन्स एजंट असतो, कोणी ना कोणी आणि काही ना काहीतरी उपक्रम हातात घेऊन असतो, मग इथल्या लोकांचे स्वाभाविक पत्ते त्याच्यातून पुढच्या गोष्टी या इथं होता कामा नयेत असं माझं म्हणणं आहे. केंद्राचा सहभाग या याच्यामध्ये नसावा आणि येणाऱ्या पैशातून साधन, मी परवा म्हटलं की हे भूगावचे आंबे आणि ते आंबे विकण्याचा देखील एक प्रकारे उपक्रम करायला लागतो. हे तेव्हा जर तशा तऱ्हेने पाहिलं असतं तर मी झाडं तशी लावूच दिली नसती. आलेल्या साधकांना पिशव्या बांधून आंबे विकायला लावायचं हे काम इथं नाही होता कामा. आता जे केले ते करू, पण भाजीपाला म्हणून बंद केला. कारण ते वेळे पीक असतं टोमॅटो सरखर, तर इथे इतके येतात की मग इथल्या लोकांना सांगायला लागतं की बाहेरची केमिकल खतं घातलेली नाहीयेत आणि फार चांगला माल आहे. तर याच्याकरता ही केंद्र नाही निर्माण झालेली. अशा प्रकारे जर आपण नीट सांभाळलं तर ज्या कारणाकरता गणेशनाथांकडे व्यक्ती ते व्यक्ती म्हणून लोक येत होते, तसेच तुम्ही व्यक्ती ते व्यक्ती म्हणून माझ्याकडे याल. त्याच्यात संघटनात्मक कोणताही हेतू आणि संघटनात्मक कोणताही कार्यभाग असं नसला पाहिजे. कारण संघटनेचे गुण आहेत आणि संघटनेचे दुर्गुण देखील आहेत. त्या संघटनेमध्ये कुठं काय चालतं हे कधी कधी मग प्रमुखालाही समजेन असं होतं. उदाहरणार्थ आसाराम बापूंच्या बांधलेल्या एक भक्त निवास, एका भक्त निवासामध्ये 50 खोल्या आणि असे 10 भक्त निवास, या 500 खोल्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी काय चाललं कसं माणूस लक्ष ठेवणार. आणि स्वतःचा मुलगा जरी प्रमुख म्हणून नेमला तरी तो कसा वागत असेल याच्यावर त्यांचा निश्चित कसा कंट्रोल असणार. आणि या सगळ्या गोष्टींमुळे थेट बदनामी होत असते ती परमार्थाची बदनामी होत असते. जर काही चुकीची गोष्ट झाली तर जे घडतं ते परमार्थाच्या नावाने होतं. त्यामुळे इथं सुख दुःख परस्पर संबंध मदत ही वैयक्तिक पातळीमध्ये मात्र जरूर तुम्हाला ज्याच्याविषयी वाटेल त्यांच्याविषयी आपात कोणाकोणाची मैत्री निर्माण होते तर त्या त्या पातळीवरून मात्र हे घडू नये असं मी सांगत नाहीये. हे साधक विश्व असं आहे की या विश्वामध्ये व्यवहार होता कामा नयेत, आर्थिक व्यावहारिक असे. इथं आल्यामुळं कोणती ना कोणती तरी संधी तुम्हाला उपलब्ध होतीये अशी भावना असता कामा नये. इथं आंबे विकता कामा नयेत कोणी, अथवा अन्य कोणत्या तरी एजन्सीज टी शर्ट कपडे धार्मिक पुस्तकं या भानगडी होता कामा नयेत. या गोष्टी अशा करता सांभाळायच्या आहेत की या कामाला प्रसंगवशात तसं स्वरूप आल्यासारखं दिसतंय. ती काळाची गरजही होती. स्वामीजींच्या नंतर जे झालं ते, स्वामीजींच्या पासून जे झालं ते, स्वामीजींच्या आधी स्वरूपानंदांपर्यंत तसं काही नव्हतंच. आणि स्वामीजींनी देखील या तऱ्हेने केलं नाही. मी तुम्हाला सांगतो की असा एक विचार समोर आला, परगाहून येणारे काही साधक सातत्याने मांडत होते की आम्ही पुण्यामध्ये येतो तर आमची उतरायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था ही मंडळांनी केली पाहिजे. तर हा विषय स्वामीजींपर्यंत गेला तर स्वामीजी त्याला तेवढे राजी नव्हते. ते म्हणायचे की पावसमध्ये माणसं जातात तर पावसमध्ये काहीच सोय नाहीये, त्यामुळे तिथे राहण्याची व्यवस्था करणं. पण पुण्यामध्ये इतकी राहण्याची व्यवस्था आहे, कुठेही लोक राहतील, पुण्यामध्ये इतकी जेवणाची व्यवस्था आहे, कुठेही लोक जेवतील. आणि केंद्रामध्ये येणं, दर्शनाला येणं, स्वामीजींकडे येणं हा मूळ हेतू आहे. तरी देखील एकदा स्वामीजींनी सांगितलं की तशा प्रकारे करा. मग अविग्रहामध्ये काही खोल्या घेतल्या गेल्या. मग त्याचं असं झालं की पहाटे 5 वाजता गरम पाणी करायचं म्हणून 2 साधकांना पाठवलं गेलं. पण प्रत्यक्षात आंघोळीच्या ज्या गोष्टी होत्या, 50 लोक आलेले असल्यामुळं त्या 9 वाजेपर्यंत चाललेल्या होत्या. दरम्यान या लोकांना आपापल्या कामावर जायचं होतं, त्यांच्या जेवणाची व्यवस्था काय, जेवणाची एक व्यवस्था केली. तर काही लोक म्हणाले आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जाणार आहोत, काही अजून काही. अशा प्रकारे त्याच्यात जो व्याप झाला ते पाहून स्वामीजी म्हणाले की इतर पण ही व्यवस्था करायची नाही. परगाहून लोक येतील तर पुण्यासारखं गाव आहे, आपापल्या पद्धतीने उतरतील, राहतील, जेवतील कुठं, आणि केंद्रात येतील विशिष्ट वेळेला. गुरुपौर्णिमेसारख्या उत्सवामध्ये देखील लोक येतील. सद्गुरूंकडे जाणं हे शिष्याचं काम आहे, तो विशिष्ट भावाने येत असतो, तो बघेल आपली व्यवस्था. त्याच्याकरता सगळ्यांनी झटण्याची आवश्यकता नाही असं स्वामीजी म्हणाले. या ज्या गोष्टी होत्या तर त्या गोष्टी आता मी जे बोलतोय तेच स्वामीजींच्या मनात होतं हे दर्शवतात. इथं आलेल्या लोकांना निष्कारण कोणीतरी कोणाची तरी सेवा करायला लावायची अशा कारणाकरता आवश्यक असेल तिथं सगळ्या व्यवस्था उभार. जेव्हा आपण पंढरपूरला गेलो तेव्हा इथले कार्यकर्ते कशा सेवा करत होते आपल्या सगळ्यांना आपण पाहिलेलं आहे. पण ते जर कायमचं म्हणून स्वरूप दिलं तर मग असं होतं की काही काही ठिकाणी तेवढ्या सेवा नसतात, मग लोकांना भरीला घालायला लागतं की नुसतं ध्यान म्हणजेच परमार्थ नाहीये तर या सेवा देखील करायला पाहिजेत असं सुचवायला लागतं. कारण काम होणं गरजेचं आहे, सगळं वाढवून ठेवलेलं असतं, तर तशा प्रकारे आपल्याला वाढवायचं नाहीये असं मला सांगायचं होतं. इथं तुम्ही माझ्याकडे येता आणि तुम्ही प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहात आणि संघटनेने माझ्याकडे आलेले नाही आहात, तर व्यक्ती व्यक्ती म्हणून माझ्याकडे आलेले आहात आणि त्याचं स्वरूप तसंच ठेवायचं आहे. संपत्तीही निर्माण झाली की काही प्रश्न निर्माण होतात, तर त्याही गोष्टी बाबत खरंच खूप सावध असलं पाहिजे. हा जो परवाचा आपला प्रोजेक्ट होता तो जर सोडला गणेशपुरमचा, तर स्वामीजींनी देह ठेवल्यापासून देणगीचं निवेदन तुम्ही कधीही केंद्रात ऐकलेलं नाहीये. अशाच करतात की प्रमाणापेक्षा जास्त पैसे आपल्याकडं नकोत. जे सहज पैसे येतात तर त्या पैशातून आपली कामं होत आहेत, त्यामुळे आलेल्या लोकांना देणगी, त्या देणग्यांचं काय करायचं आणि खूप देणग्या यायला लागल्या की मग त्याच्यातून अनेक काहीतरी समाजोपयोगी कामं, ती कामं खूप चांगली चालली आहेत म्हणून आणि तुमच्याकडे पैशाचा ओघ. या दुष्टचक्रामध्ये आपण कदापि सापडलं नाही पाहिजे अशा प्रकारे. मात्र इथं सेवा देखील काही प्रमाणात होतात हे मी तुम्हाला सांगतो. जसं भूगावला आपण जातो तर कित्येक साधकांनी ज्यांना शिबिर सुरू होतं त्यावेळेला ते असं म्हणतात की आमची कार अवेलेबल आहे, मी देखील अवेलेबल आहे, मी सोडू शकतो आणि परत येऊ शकतो, 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत परत येऊन मी माझ्या कामाला जाऊ शकतो, तर मला तुम्ही कधीही सांगा. आणि तशा प्रकारे सेवा करणारे कित्येक लोक आपल्याकडे आहेत. कारण इथून भुगावला बसने जा असं आपण कोणाला सांगत नाही. आपण जायची यायची व्यवस्था करतो आणि ती आपल्यामधूनच करतो. त्या ठिकाणी स्वयंपाकाकरता देखील आपल्या इथून मंडळी जातात. आपल्या घरातल्या बायका कित्येकांच्या घरी स्वयंपाकाला बायका आहेत. अशा व्यक्ती तिथे जाऊन मात्र 50-50 लोकांचा स्वयंपाक मोठ्या आवडीने करतात. तर या सेवा मात्र असाव्यात. ज्या जिथं जेवढ्या आवश्यक तेवढ्या सेवा असाव्यात. सेवा म्हणून आपल्या इथं शिबिर घेणारे जे असतात ते आणि सहाय्यक म्हणून सेवा म्हणून जातात तरी देखील शिबिराचं शुल्क भरून जातात. मिलिंददादा, पंकजदादा, सुनीलदादा, नवीनदादा, अनिरुद्धदादा जे कोणी शिबिराला प्रमुख म्हणून जातात ते स्वतःचं शुल्क भरून शिबिराला जातात. शिबिरार्थी जसे शुल्क भरतात तसं आणि सहाय्यक देखील तसंच करतात. अशा प्रकारे एका ट्रान्सपरन्सीने आणि स्वच्छतेने इथं सगळं चालावं आणि वेगवेगळी कामं निर्माण होऊन त्याचे प्रमुख आणि त्याचे विशेष ऑफिसर्स निर्माण झाले की मग सरदार निर्माण होतात आणि कुठं काय होतं हे काही कळायला मार्ग राहत नाही. आपल्या आपल्या हातात काहीतरी निर्णय राहतात तर मुळातच आपल्याला हे काही करायचं नाहीये. आणि याबाबत मंडळ म्हणून जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट म्हणून आपल्या इथं सगळ्यांचं अंडरस्टँडिंग तसंच आहे. एवढंच नव्हे तर स्वामीजींच्या तालमीमध्ये आपलं ब्रिंगिंग अप जे आहे मंडळाचं ते याच तऱ्हेने झालेलं आहे. असं असल्यामुळं या विचारांमध्ये काही अडचण कोणाला वाटत नाही. मध्यंतरी असा एक विषय होता की भुगावपर्यंत आता शहर येऊन पोचतंय तर आपण एखादी साधकाश्रमासाठी 5-10 एकर जागा 50 किलोमीटर दूर जर गेलं पुण्याच्या तर स्वस्त जागा आहे तुलनेनी. आत्ता घेऊन ठेवू म्हणजे पुढे शांत एकांतात आपल्याला ते करायला लागेल. हा विषय काही प्रमाणात पुढे गेला अर्थात. पण जेव्हा काही कॉन्क्रीट प्रपोजल समोर आली तेव्हा मी म्हटलं की इथं जाऊन काम करणार आहे तर जे काम करणार आहेत तर आता माझं वय जर पाहायचं झालं तर 50-55 माझं वय आहे. ऍक्टिव्ह लाईफ त्याच्यातलं माझं 20 वर्ष जास्तीत जास्त 20. तुम्ही तर स्वामीजींच्या कामाला मदत आणि सेवा म्हणून गुरुसेवा म्हणून या कामामध्ये आहात. तुम्हाला विशेष पारमार्थिक महत्वाकांक्षा नाही, मला नाही. हा एवढा एक आश्रम आपल्याला पुरे आहे. तर ही नवीन कोणती तरी भानगड कशाकरता आपण निर्माण करतो याचा नीट विचार आपण करायला पाहिजे. आपण जर हे आपण स्वतः तर हे करणार नाही आहोत कारण तुम्ही कार्यकर्ते म्हणून आहात आणि मी सद्गुरू म्हणून आहे. मी सद्गुरू म्हणून आहे तर आता आहे तेवढं काम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून पुरेसं आहे. मग हे कोणाकरता आपण करतोय? पैसे येत आहेत म्हणून हे करायचं असं होत किंवा पैसे येतील म्हणून करायचं अशी कोणतीही गोष्ट आपल्या ठिकाणी नसली पाहिजे. तर अशा प्रकारच्या विचारांनी एकूण आपण चालतो. पारमार्थिक उत्तरं कधी कधी असतात पारमार्थिक प्रश्नांना. पण हे जे असे प्रश्न येतात तर या प्रश्नांना देखील नेमकं का बरं स्वामीजी असं म्हणतात असा मला असं वाटतं की हे सगळे तुम्हाला विश्वासात घेऊन धोरण सांगणं यामुळे देखील आपलं काम मजबूतच होणार आहे. आणि आपल्याला नक्की इथं काय आणि कशा रीतीने चालायचं आहे याचीही कल्पना आपोआप येऊ शकते. कारण एखाद्या कामामध्ये काही मंडळी अशी असण्याची शक्यता असते की ती दबा धरल्यासारखी असतात. स्वामीजींच्या कामाच्या वेळेला मी हे पाहिलेलं आहे. स्वामीजींनी देह ठेवेपर्यंत दबा धरल्यासारखे होते आणि मग त्यांना जे करायचं ते सगळं करण्यासाठी ते बाहेर पडले. ही गोष्ट इथं नाही आणि त्या खातर कोणी इथं आलेलंही नाही. माझी श्रद्धा आहे आणि अशा प्रकारे काही होऊ देखील दिलं जाणार नाही. याचं कारण ज्या मूळ चौकटीतून आपण कामाचा विचार करतो तर ती तुम्हाला मी त्या दृष्टीने समजून सांगितली. म्हणून संघटना आनंद साधक विश्व ही जी गोष्ट आहे तर ती कुठेतरी आपल्याला एक अशी जागा पाहिजे, नातेवाईक देखील ती जागा नसते कारण तिथं खूप तुलना असते, माझा मुलगा याचा मुलगा त्याचा मुलगा, माझा जावई यांचा जावई, माझी परिस्थिती माझ्या भावाची परिस्थिती माझ्या बहिणींची परिस्थिती, नातेवाईक देखील पुढे पुढे या गोष्टींनी बिघडतं सगळं तंत्र. तर ज्या ठिकाणी कोणतीही अपेक्षा नसताना मित्रत्वाचे संबंध आणि एका आवडीचे लोक असे एकत्र येतात असं हे अनोखं साधक विश्व आहे. इथं दुसऱ्या कोणत्याही गोष्टींना वाव नाही असं हे साधक विश्व इथं या तऱ्हेने निर्माण व्हावं अशी अशी इच्छा आहे आणि त्या तऱ्हेने आपलं हे काम चाललेलं आहे. आणि म्हणून मी हे विधान केलं की इथं या कामाला विशिष्ट संघटनात्मक असं स्वरूप काही झालं तरी देखील येऊ द्यायचं नाहीये. हरिओम सत्सत. आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोपामी प्रभु स्वामी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी.
श्रीराम काही निवेदन आहे का?